ஜோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதேகிரிம் யத் க்ருபா சமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம். குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வர குரு சாட்சாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குருவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனிநாம் மத்யே மகாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாத்தசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததானி பகவத் கீதே பவத்வேஷிணீம் நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாயத பத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ பிரஜ்வாலிதோ ஞானமய பிரதீபஹ. யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத சுன்வந்தி திவ்வைஸ்தவைஹி வேதைஹி சாங்க பதக்ரமோபநிஷதைஹி காயந்தி யம் சாமகா. த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தன்ன விது சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சௌசித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே. சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சௌசிதா வீதராகோ விசேஷஷ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானே சாங்கிரி சரோஜ லுப்த மதுப ஸ்வாமீ ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானான் வசனானுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கிலேகநாத சத்ருஷோ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिखी तैसी भूतमात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू अंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापुरकी परी महाभूते पोटी वाहे तेवी परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे नि जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी या मार्दव या दैवी गुणसंपदेवर आज आपण विचार करणार आहोत। मार्दव म्हणजे मृदू भाव मृदुभाव वेगवेगळ्या गोष्टींनी येतो। एक तर मृदुभाव प्रकृतीगत असू शकतो कोणाकोणाची प्रकृतीतच खूप मार्दव असत प्रकृतीतच लीनता असते प्रकृतीजन्य जे मार्दव आहे तेही मोठं मोहक असतं कोणाकोणाची प्रकृती रफ अँड टफ म्हणतात तशी असते खरखरीत बोलणं तर कोणाकोणाच्या प्रकृतीमध्येच चांगले शब्द निवडून बोलणं दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळून बोलणं दुसऱ्याच्या अंतःकरणाला धक्का लागणार नाही ना याची काळजी घेणं हे आतच असतं प्रकृतीगतच असतं हा प्रकृतीगत गुण परमार्थासाठी अति अनुकूल असतो एवढंच नव्हे तर ज्याला तो प्रकृतीगत लाभलेला नाही अशा व्यक्तीने देखील थोडी आपल्या वर्तनाची मीमांसा करायला हरकत नाही आत डोकावून पाहायला हरकत नाही साधं दार कोणी वाजवलं किंवा बेल वाजवली तर दारा आडून कोण आहे असाही आवाज येऊ शकतो आणि त्याच्या पुढे दार न उघडता जर कोणी सांगितलं की अमुक आहे तर काय असं एखाद्याला तुम्हालाही अनुभवाला आला असेल. असे लोक असतात. त्याच्याऐवजी कोणी बेल दाबली तर दार उघडून थोडीशी ओळख घेऊन आत आल्यानंतर बसून प्रथम पाणी देणारे लोक तुम्हाला भेटतात. मध्यंतरी एका लग्नाच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमलेले होतो तर कोणीतरी खान्देशकरचे ते गृहस्थ होते, ते म्हणाले की पुण्यात आल्यावर पाणी देखील विचारत नाहीत. एक आणि आणलं तर एक तांब्या भांड आणतात. जर 5-6 लोक असतील तर एका पाठवाठ एक किती एका भांड्याने. आमच्याकडे ट्रे मधून जेवढी माणसं असतील तेवढे ग्लास भरून पाणी आणतात आणि प्रथम पाणी देतात. तर तिथे शेजारी बसलेले म्हणाले की पुण्यात पाणी देण्याची पद्धत नाहीच आहे. खान्देशात उकडतं, उन्हाळा असतो, माणूस येतो तोच मुळात तापलेल्या याच्यातून येतो. इथं सगळं थंडच आहे त्यामुळे आलेल्या व्यक्तीला पाणी हवं असेल तर तो मागेल. पाणी हवं का म्हणण्याची पुण्यात पद्धत त्यामुळे नाहीये. याचा हवामानाशी संदर्भ आहे म्हणाले. हवामानाशी याचा संबंध आहे. असं मार्दवाचा जर हवामानाशी परिस्थितीशी किंवा सहन लागली असेल तर मागावं की अशा कुठल्या तरी समजुतीशी असा जर संबंध असेल तर बोर्डच फुटलं. पण प्रकृतीगत का होईना पण मृदू भावाचा अभ्यास आपल्यापाशी करावा. खरा मार्दव हा दैवी गुण जो इथं वर्णन करून सांगितलेला आहे तो प्रकृतीगत मार्दवाचं सांगितलेलं नाहीये. त्याच्याऐवजी आपल्या ठिकाणी आत्मभावाची पक्की ओळख पटल्यानंतर तोच आत्मभाव सर्वांच्या ठिकाणी भरून राहिलेला आहे. म्हणून आत्मवत दुसऱ्याला जाणल्यामुळं आपोआपच समोरच्याशी मृदू वर्तन करणं. आपलं शरीर कसं तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव एकमेकांशी किती ताळमेळ घालून सांभाळून असं वर्तन करत असतात. हाताला पायांचा राग नाही, पायाला हाताबद्दल मत्सर नाही. तोंडाकडे खूप जास्त जबाबदारी आहे. बोलतं देखील, खातं देखील, म्हणून इतर इंद्रियांना त्याच्याबद्दल मत्सर नाही. समजा हातावर कोणीतरी एक त्यालाही माहीत नाही जरा चव घे म्हणून असा खूप गरम पदार्थ हातावर ठेवला तर हात असा विचार करत नाही की नाहीतरी तोंड फार वटवट करत जाऊ देत तोंडात बघून घेईल. हातच परस्पर ते टाकून देईल. याला मार्दव म्हणायचं. शरीरामध्ये हे जे ताळमेळ घालून वर्तन आहे शरीराचं तशा प्रकारे विश्वाच्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी वर्तन असणं याला मार्दव असं म्हणायचं. आणि हे वर्तन ओढून ताणून येणार नाही. असं वर्तन होण्यासाठी म्हणून तशा प्रकारचं चिंतन पाहिजे. कोणतं? आपण परमात्मा स्वरूप आहोत असं चिंतन पाहिजे. परमात्मा कोणत्या गुणांनी युक्त आहे त्याचं चिंतन अधून मधून पाहिजे. त्या चिंतनाप्रमाणे थोडं ध्यान वगैरे, नामस्मरण, थोडा सराव, थोडी अंतर्मुखता, अशा सगळ्या गोष्टी हव्यात. अशा जर असतील तर मार्ग स्वभावत व्यक्त व्हायला सुरुवात होते. सर्व भूतमात्रांविषयी जिव्हाळा, नाथांनी काशीची गंगा रामेश्वरला अभिषेकाकरता घेऊन जायची. हा एक विलक्षण भक्तिभावाचा कोणी त्याला कर्मकांड देखील म्हणेल असा प्रकार. खरंतर ती करण उचलून घेऊन जायची, तेव्हाचा तो प्रवास देखील कावडीने घेऊन जायची. आधी आपल्याबरोबर आपल्या सामानाचंच एवढं ओझ असत, त्याच्याबरोबर गंगा देखील घेऊन जायची. आणि घेऊन जात असताना एका ठिकाणी त्यांना एक उन्हाळा असल्यामुळं गाढव तहानेनी तडफडताना दिसलं. तेव्हा त्यांनी रामेश्वरला जाण्याचा विचार डोक्यातही न धरता त्या गाढवाच्या मुखामध्ये गंगा घातली. हा जो जिव्हाळा आहे भूतमात्रांविषयी, हा मार्दवामध्ये येतो आणि या मार्दवामध्ये देखील बोधामुळं निर्माण झालेलं मार्दव आणि प्रकृतिगत मार्दव. प्रकृतिगत मार्दव चांगलंच, पण जर बोधामुळं मार्दव निर्माण झालं असेल तर त्याबाबत भगवंत इथं सांगतात. दुसऱ्यांनी विनाकारण दुःख दिलं असे लोक भेटतात, निष्कारण दुःख देतात, मत्सरापोटी देतात, विनाकारण वैरभाव राखतात, काहीच कारण नसतं. पण दुसरा जरा खाली गेला तर स्वतःची परिस्थिती सुरक्षित, अशा भावामुळे वैरभाव राखतात. हे सगळीकडे चालतं, समाजामध्ये राजकारणात चालतं, समाजकारणामध्ये चालतं, संस्थांमध्ये चालतं, ऑफिसेसमध्ये चालतं, घरामध्ये देखील चालतं. आणि त्यापोटी कोणी जर कोणाला जाणून बुजून दुःख होईल असं वर्तन करत असेल तर तो फार कठोरपणा झाला, खूप कठोरता झाली. पण असं विनाकारण दुःख देणारे जे आहेत किंवा विनाकारण वैरभाव राखणारे जे आहेत त्यांच्याबाबत देखील अंतःकरणातून मृदुता बाळगणं हा फार कठीण गुण आहे. त्यांच्याबद्दल देखील याचं कारण आपला समोरच्या व्यक्तीशी संबंध आहे, पण खरा संबंध परमात्म्याबरोबर आहे. मी गोष्ट वाचली ती की पंजाबमध्ये घडलेली घटना, कोणीतरी गैरसमजातून एका साधूलाच भोसकलं, दुसरीच व्यक्ती आहे असं समजून मारायला आलेल्या मंडळींनी एका साधूलाच त्याच्याच पोटात सुरा खुपसला. तो कोलमडलाच, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याने आश्चर्याने पाहिलं आपल्याला कोणी मारलं आणि तो धडपडत उठायला लागला. मारणाऱ्याला चूक समजली की आपण नको त्या माणसाला भोसकलं, तर तो तसाच हेलकावे खात फुलपटत त्याच्यापाशी येऊन त्याला नमस्कार करायला लागला. तर हा तर मारेकरी अजून घाबरूनच गेला. तो म्हणाला की मी एवढं निष्कारण मी तुम्हाला मारलं, माझी खरी चूक झाली. तो म्हणाला की आता ही शेवटची अंतिम घडी परीक्षेची आहे, आता तू माझ्यामध्ये येऊ नकोस. मी भगवंताला सांगतोय की या रूपात जरी तू मला आलास मारायला, या रूपात वर्तन करणारा जो होता तोही माझ्याकरता भगवंत होता, तू निष्कारण मध्ये येऊ नकोस. अशा प्रकारे विनाकारण दुःख देणारे, विनाकारण वैरभाव राखणारे भेटतीलच. त्यांच्याबद्दल देखील अंतःकरणात कठोरता न बाळगणं हे मार्दवाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. हे सर्वांना जमेल असं नाही. जसे प्रकृतिगत गुण मार्दव म्हणून असेल तो कोणाच्या ठिकाणी असेल, कोणाच्या ठिकाणी प्रकृतिगत नसेल, पण प्रकृतिगत मार्दव ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना देखील अशा वेळेला वाईट वाटल्या तरी राहणार नाही. ते कठोर कदाचित झाल्याखेरीज राहणार नाही. एवढंच नव्हे, साधक आहे, प्रयत्न करणार आहे, त्यालाही वाईट वाटेल, तोही थोडा चिडेल, संतापेल, कठोरही होईल. पण अशा वेळेला त्याला नंतर आपल्या कठोरतेविषयी पश्चाताप होतो. साधकाचं हेच लक्षण आहे. माझा एक मित्र म्हणाला की प्रवचन स्वामीजींची ऐकताना इतका परिणाम होतो की आता जर कोणाच्या अंगावर ओरडायचं किंवा भांडायचं असेल तर माझेच पाय थरथर कापतात, नको वाटत. तरीही भांडणं घडतं म्हणाला, भांडण होतं, पण नंतर खूप पश्चाताप होतो. नंतर असं वाटतं की आपण जरा अतिच कठोर झालो, या गोष्टीला अजून कशा प्रकारे तोंड देता आलं असतं का असं नंतर विचार करतो. तेवढा एकच उपाय होता का? आणि कठोरता हा नेहमी शेवटचा उपाय, अगदीच शक्य नाही तर असा असतो. पण त्याच्या दरम्यान दोन चार प्रकार असू शकतात. थोडेसे तरी सौम्य. म्हणून कठोरता जर घडली तर त्याला पश्चाताप होतो, चुकूट होते लागते. त्याच्या अंतःकरणात एक प्रकारे कोमल भाव निर्माण होतो. त्या साधूसारखं समोरच्या व्यक्तीचा संबंध नाही, माझा परमात्म्याशी संबंध आहे, तिथं मी कुठेतरी चूक केली असं त्याला वाटायला लागतं. आणि ती चूक मला महागात पडेल, माझ्या जीवनाचं इति कर्तव्य. जर आत्मदर्शन मी म्हणतो आहे आणि आत्मदर्शनासारखं मला मिळवायचं आहे तर मला हे असं वर्तन करता येणार नाही. आणि मी केलं तर त्याला पश्चाताप होईल, तो हळुवारता धरेल. आणि असं असल्यामुळं अशा व्यक्तीशी तो आश्चर्यकारकपणे परत योग्य रीतीने जमून घेण्याचा प्रयत्न करेल. कालांतराने त्यालाही जर लक्षात आलं तर एकमेकांमधलं जे काही अंतर होतं ते पूर्णपणाने जाऊ शकेल. मार्दव ही फार मोठी शक्ती अशा वेळेला राहते. खरं म्हणजे बोधामुळे निर्माण झालेला जो मृदू भाव असेल तो सहज असायला हवा, तर तो आपल्या जीवनाचा खरा आधार पाहिजे. असं झालं, मला वाटतं पाचोरा ते चाळीसगाव का अशी काहीतरी ती गावं आहेत. तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये रोज अपडाऊन करणारे जे नोकरी करणारे लोक आहेत ते चढतात गाडीत आणि उतरतात पुढच्या स्टेशनला. आणि तेव्हा ती गाडी ही साध्या ट्रेनसारखी, पॅसेंजरसारखी धरली जाते त्यांच्या दृष्टीने. त्यांना ती मुभा आहे, त्यामुळे रिझर्वेशनच्या डब्यात सगळीकडं ते लोक शिरतात, स्लीपिंग कोचमध्ये शिरतात, बसतात गर्दी करून. गर्दी होते तेवढा वेळ, तेवढा वेळ झाला की उतरून निघून जातात. स्वामीजींबरोबर नागपूरला आम्ही जात असताना आता इथं गर्दी करून लोक आत येतील आणि आम्ही जवळपास 75 लोक तेव्हा गेलेलो होतो. 75 लोक एक पूर्ण बोगीच जवळपास. असं असल्यामुळं काही साधकांनी ती दारं लावूनच टाकली की कोणी आपल्या डब्यात नको यायला म्हणून. थोडा वेळ थांबणारी गाडी त्यांची भयंकर उलघाल झाली बाहेर. खूप प्रयत्न केला, दारं उघडत नव्हती आमची. तर त्यांच्यातल्या काही जणांनी त्या बाजूनी दुसऱ्या बोगीतून चढून खाली उतरून या बाजूने आले आणि धक्काबुक्की करून दारं उघडायला लावली आणि सगळे लोक आत आले. ते भयंकर चिडलेले होते सगळे. आणि त्यांना जे दिसणारे लोक होते की जे उघडत नाहीयेत तर त्यांना ते शोधायला लागले कोण आहेत ते लोक म्हणून. आणि तिथे एक विचित्रच प्रसंग उभा राहिला. असं सगळं लक्षात आल्यानंतर सगळीकडून लोक आत तर आलेले होतेच, त्यांचे आवाज तापलेले होते. स्वामीजींनी उठून सगळ्यांना प्रेमाने नमस्कार केला. ते म्हणाले की कोण हवे तुम्हाला, अमुक न हे आहेत ते गृहस्थ, बसा तुम्हाला सांगतो. आणि मग त्यांनी त्यांच्याशी जरा बोलणं चालणं केलं. त्या लोकांनाही गाडीत 75 लोक होते, त्यांनी सांगितलं की या गाडीतून असे असे चाललेले आहेत स्वामीजी, म्हणून ते उघडत नव्हते. ते लोक खूप मार्दवानी त्यांच्याकडून भजनं म्हणून घेतली स्वामीजींनी. ते हे प्रवास करणारे जे लोक असतात त्यांचे अनेक ग्रुप तयार होतात, त्यांच्यात भजनी मंडळ असतात, अभंग म्हणणारे लोक असतात. असा तो सगळा खूप मौजेचा प्रवास उलट झाला. स्वामीजींचा जो कंपार्टमेंट होता तिथं सगळी त्यांची गर्दी झाली त्यांना पाहण्यासाठी. आणि जसं जळगाव जवळ आलं तसे का 40 गाव जवळ आलं, पाचोरा 40 गाव असेल, सगळे स्वामीजींना नमस्कार करून गुपचूप बाहेर पडले. हे केवळ मार्दवामुळं झालं. त्यांच्या ठिकाणी जो मृदुभाव होता तो मृदुभाव दुसऱ्याला समजल्याखेरीज राहत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण खूप चांगले आहोत पण ते लोकांना समजत नाही असा आपला भाव असतो. आपण चांगलेही असतो, आपण अगदीच वाईट नसतो, तरी देखील आपले जे भाव आहेत ते भाव आपल्या शब्दांमधून, डोळ्यांमधून, चेहऱ्यावरून, हावभावावरून बरोबर पोचत असतात. त्याच्यात आपण दडवायचा प्रयत्न केला तरी पोचतात. म्हणून एखाद्या व्यक्तीशी तुमचं जमत नसेल आणि खोटं खोटं तुम्ही त्याच्याशी गोड बोलत असाल तरी दोघांनाही समजतं की हे काही खरं नाहीये. लपविता खरे येत नाही. अंतःकरणातून ते भाव दुसऱ्याला तसेच्या तसे समजतात. तसं मार्दव हे देखील जसंच्या तसं समजतं. म्हणून संतांचं मार्दव जे आहे त्यामुळं आपण आकर्षित होतो. जणू आपले आई वडील असावेत अशा प्रकारे संतांबद्दल भाव त्यांच्यापेक्षाही जास्त. तू माऊली हुनी मायाळ, काय शब्द आहेत, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, हे फक्त संतांबद्दल म्हटलं जाऊ शकतं, पंढरीनाथांबद्दल म्हटलं जाऊ शकतं. कारण तो भाव समजल्याखेरीज राहत नाही. म्हणून मार्दव हा जणू ज्याला बोध झालेला आहे त्या बोध झालेल्या पुरुषाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून मार्दव असतो. हे गुण इतके जवळ आहेत एकमेकांच्या समर्थांचं असं सांगतात की समर्थ रोज भिक्षा मागायला जायचे तर त्या बाजीच्या बायकोनी भरल्या घरामध्ये ओम भवती भिक्षां देही जय जय रघुवीर समर्थ म्हणून रोज येतोस गोसावड्या, चांगला दणदाकट तर दिसतोस, कामधंदा का नाही करत असं ती विचारत असते. पण एकदा तिला ते असह्य झालं, समर्थ थोडं थांबत असत आणि पुढे जात असत, ती कधी भिक्षा घालत नसे. ती सारवत होती शेणान, पोतेरं होतं, त्या पोतेऱ्यांनी ते सगळं शेण सारखं करत होती. ते पोतेरं फेकून मारलं, तिला बोलता जे आता बोलण्याच्याही पलीकडे झाल्यामुळे तिने मारलंच ते तोंडावर समर्थांच्या लागलं. ते घेऊन ते नदीवर गेले, ते धुतलं, स्वच्छ केलं, त्याची सगळी सुतं बाजूला काढली, त्याच्या वाती वळल्या आणि रोज रामाच्या समोर दिव्यामध्ये ती वात घालून की वात जशी जळेल तसं त्या बाजीच्या बायकोची बुद्धी सरळ ठीकठाक होऊ देत अशी ते प्रार्थना करत असत. रोज समर्थ येतात आणि आपण एवढी मोठी गोष्ट करून देखील हे येतात असं म्हटल्यावर तिला नंतर प्रेम निर्माण झालं. तिने सूपभर आणलं एकदा त्याच्यानंतर धान्य, तर समर्थांनी एक मुठभरच घेतलं, तेवढ्याच करता आलेले होते. त्यांची महती नंतर कळली. मी असं म्हणतो हे गुण इतके जवळ आहेत की हे क्षमा म्हणूनही घेता येईल, मार्दव म्हणूनही घेता येईल. पण या मार्दवामध्ये एक स्नेह आहे, एक हळुवारता आहे, एक आशीर्वाद आहे. आपलेपणामुळं असणारं प्रेम आहे, व्यापकता आहे. मार्दव हे जणू जीव प्राण असावेत इतकं जपून ठेवण्याची गोष्ट अशी नक्कीच आहे. समर्थांनी देखील या कठोर वचन आणि मृदू वचन याच्यामध्ये अरे म्हणता कारे होते हे प्रत्यक्ष प्रत्यया येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्त, जर बरं बोललं तर सुख वाटत, आपण असं चिमोटा घेतला तेने जीव कासा विस झाला, आपुल्यावरूनही पराव्याला ओळखीत जावे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कठोर वर्तन ठेवण्याची काही गरज नाहीये, पण आयत्या वेळेला अचानकपणाने आपल्या प्रकृतीतून जे बाहेर येतं तो आपला अबोध असतो, तो दुरुस्त होईल बोधानी, तो दुरुस्त होईल साधनेनी. तोपर्यंत या मार्दवाबद्दल जितका विचार आपण करू तितका थोडा आहे. आता माशिया जैसे मोहळ, मधमाशा जशा मोहळापाशी मुक्तपणे, त्यांच्याखेरीज तिथं कोणी जाऊच शकत नाही. जळचरा जेवी जळ, किंवा जे जलचर आहेत त्यांना त्यांचं जीवनच पाणी हे आहे, तसं मार्दव तितकं उतरलं पाहिजे, आपल्या रक्तात उतरलं पाहिजे, आपल्या हाडामासात उतरलं पाहिजे, आपल्या मनात उतरलं पाहिजे, बुद्धीत आलं पाहिजे, वर्तनात आपोआप येईल, मनात आलं पाहिजे, चित्तात आलं पाहिजे. असं सगळं भरून राहील तेव्हा ते प्रगट होणार. आता माशिया जैसे मोहळ, जळचरा जेवी जळ, मासा पाण्याच्या बाहेर काढला तर त्याची कशी तडफड होते, त्याचं जीवनच संपून जातं. तसं मार्दवापासून जर दूर झाला तर बोधापासून दूर झाला, आपलं जणू जीवन संपलं असा भाव निर्माण होणं. का पक्षीया अंतराळ मोकळे हे, किंवा पक्षी जसं विशाल अंतराळामध्ये मनासारखे फिरत असतात, छोटे छोटे पक्षी इथून तिथे उडून फांदीवर बसतात, पण तुम्ही मोठे पक्षी जसे घारींसारखे जर पाहिले तर दोन चार पंख फडफडवतात आणि किती मोठी चक्कर नुसते स्थिर पंख ठेवून किती विस्तीर्ण आकाशात सहज फिरत असतात. तसा मार्दव हा गुण घेऊन परमार्थाच्या प्रांगणामध्ये सहज गत्या चालता येतं, सहज गत्या राहता येतं. आणि तो जर गुण नसेल तर त्याचा परमार्थ जरा डागाळलेला समजायचा, थोडा अवघडच समजायचा, पूर्ण समजता येणार नाही. ना तरी बाळकोत देशे मातेचे स्नेह जायचे, मार्दव हे स्नेह देखील आहे. आणि या स्नेहाचं वर्णन करताना वडिलांचं मुलाबद्दलचं प्रेम नाही वर्णन केलेलं. जन्माला सहाय्यभूत जरी झाले तरी देखील आई ही आईच. तिचं जीवन मुलांच्या उद्देशाने असत. स्त्रीला आजारी पडल्यानंतर जर एखाद वेळेला मृत्यू भय वाटलं तर तिला तिची मुलं डोळ्यासमोर येतात, बाकी काही डोळ्यासमोर येत नाही. ना तरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे, आणि आई कितीही मोठी झाली तरी स्वामीजींच्या सासूबाई, मी मध्ये स्वामीजींचं चरित्र वाचत होतो, त्यांना ल्युरसी झाली ती आणि तसेच नेम चालू ठेवायचा म्हणून ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत, थकत असत. दुकान बंद ठेवायची वेळ आली पण ज्ञानेश्वरी चालू होती. त्या दरम्यान त्या आलेल्या श्रोत्यांना जरा दारातच की तुम्ही रोज येता, तुम्ही इतके दिवस ऐकलं, तुम्ही सांगा ना दादांना की आज आम्ही बोलतो, तुमच्यापैकी कोणीतरी बोला. त्यांना कोण सांगणार, माझं तर तो ऐकत नाही, तुम्ही सांगा त्याला. कितीही मुलगा मोठा झाला तरी आई त्याला प्रेमाने सूचना ही करतेच. तिला माहीत असतं वर्षानुवर्षाच्या अनुभवाने. यांनी कान झाकले पाहिजेत, यांनी टोपी घालून गेलं पाहिजे. त्याला अपमान वाटतो, माझ्या मित्रांनी लेखक कशाला सांगितलं, पण तिला नाही राहावत. का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया मिळू, वसंत ऋतू येतो तेव्हा चंदनाने सुगंधित मलयगिरीवरून चंदनाचे वृक्ष ज्याच्यावर आहेत त्या मलय पर्वतावरून वाहणारा वारा कसा मृदू असतो आणि किती सुगंधित असतो. आणि वसंत ऋतूचा स्पर्श झाल्यावर त्याला जास्त जशी मृदुता येते आणि सुगंध येतो. डोळ्या प्रियाची भेटी ही अजून एक वेगळीच गोष्ट आहे. स्नेह स्नेह जरी झालं तरी देखील आईचं मुलावर असणारं प्रेम याची एक परी आहे. आणि दुसरं पत्नीचं पतीवर असणारं प्रेम हेही पवित्रच आहे, हेही पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज नेहमी आई आणि मुलगा, पतिव्रता आणि पती अशीच उदाहरणं देतात. डोळ्या प्रियाची भेटी ही गोष्ट वाचली ती की एक फकीर नमाज पढत होता स्टेशनवर. त्यांनी तिथंच त्याचा टॉवेल अंथरला, त्याच्यावर बसून तो नमाज पढत होता आणि त्याला जोराचा धक्का देऊन कोणीतरी गेलं म्हणून त्यांनी पाहिलं तर एक तरुण मुलगी पळत चाललेली होती. तो जवळपास कोलमडलाच. त्याचे नमाज वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानी गाडी आलेली होती म्हणून ती पळत होती. ती तरुण मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर येताना त्याला दिसली. त्यांनी थांबवलं, तो म्हणाला की काय पद्धत आहे की काय, तुम्ही सरळ मला धक्का मारून गेलात, मी नमाज पडत होतो. तिला आठवतही नव्हतं. ती म्हणाली की मी कधी धक्का मारला. मी नाही कोणाला धक्का मारला, मी तर माझा नवरा येणार होता कित्येक वर्षांनी, 2 वर्षांनी, परदेशी होता, त्याला पाहण्यासाठी आतुर झालेले होते, मी तिकडे चाललेले होते, मला माहित नाही माझा कोणाला धक्का लागला. तो म्हणाला की तुझा धक्का लागला, मी कोलमडलो. ती म्हणाली मी माझ्या नवऱ्याला प्रियकराला भेटायला चालले ते तर मला भान नव्हतं, मला धक्का लागल्याचंही कळलं नाही. तुम्ही तर अल्लाची प्रार्थना करत होतात, अल्लाला आठवत होतात, नमाज पढणं म्हणजे त्याचं लक्ष आहे आपल्यावर, त्याची नजर आहे आपल्यावर, या गोष्टीवर आपण नजर ठेवणं, तो आपल्याला पाहतो आहे हे आपण लक्षात घेणं. मग तुम्ही तर किती एकाग्र व्हायला पाहिजे होतात. डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची देठी. कासवी आपल्या पिलांना दृष्टीने दूध पाजते असा एक अशी एक कवी कल्पना आहे. बाकी सगळे सस्तन प्राणी दूध पाजतात, कासवी मुलांना कशी वाढवत असेल. त्यामुळे मग कवींनी कल्पना केली की ती आपल्या दृष्टीने पिलांकडे खरंच पाहत असते, पाहत राहते. एक तर फार गरीब प्राणी, तिची नजर ही अतिशय हळूवार, भित्रा कासव हा, त्यामुळं अति मार्दवानी ती पिलांकडे पाहत असते आणि त्यामुळंच त्या पिल्लांचं पोषण होतं की काय, अशी कवी कल्पना आहे. छोटे छोटे किडे खात असेल हे शास्त्रीय तथ्य बाजूला सारा. पण या कासवीची पिलाकडे पाहण्याची कशी दृष्टी असावी, तैसी भूतमात्री राहती मवाळते, तसं भूतमात्रांच्या ठिकाणी एकूण वर्तन मृदू आणि प्रेमयुक्त असं त्याचं असतं. स्पर्शे अति मृदू मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू उजाळू आंगे, तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरती. सगळ्या गोष्टी आठवत आठवत उपमा देत देत ज्ञानेश्वर महाराज पुढे जात असताना एकदम कापूर त्यांच्या डोळ्यासमोर आला. आधी बरेच दिल्या उपमा, माशिया जैसे मोहळ, जळचरा जेवी जळ, पक्षी अंतराळ, बाळको देशे मातेचे स्नेह, वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू, डोळ्या प्रियाची भेटी, किती उपमा, किती उदाहरण. का पिलिया कुर्मीची दिठी असं म्हणता म्हणता कापूर त्यांच्या डोळ्यासमोर आला असेल बर का. ते म्हणायला लागले की स्पर्शे अति मृदू कापूर, मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू आणि स्वतः अंगानी उजाळ, गोरा तेजस्वी. तो घेतला असता म्हणाले उपमेला, तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता, पण तो असा खाल्ला वगैरे तर अपायकारक आहे, तो तसा विरुद्ध आहे म्हणून त्याची उपमा देत नाही एवढंच असं म्हणणार म्हणाले. म्हणजे उपमा देण्याची ही एक पद्धत बघा. म्हणजे जो तुमच्याशी खूप मृदूपणे बोलतो पण घातक आहे, तो मार्दव युक्त नाही. मुखी घेता सुस्वादू, तुमचं स्वागत करेल, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम ओढ वाटेल, सुस्वाद जसा असावा, पण कपट असेल, गोड बोलत असेल तरी मार्दव नाही. घ्राणाची सुगंधू उजाळू आंगे आणि दिसायला फार सुंदर असेल, देखणा असेल, पण चित्तामध्ये घात असेल, त्याचं वर्तन हे मार्दवात बसणार नाही. कापुराच्या उदाहरणावरून परी महाभूते पोटी वाहे तेवीची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे. महा सर्व पंच महाभूतांना आपल्या पोटात धारण करणाऱ्या त्याचप्रमाणे अगदी परमाणु मध्ये देखील भरपूर आकाश आहे. आता वेळ नाहीतर किती आकाश आहे एका अणुमध्ये. या विश्वानुसार होये गगन जैसे गगन जसं व्यापक तसा व्यापक असणारा त्याच्या ठिकाणी मार्दव असणार. काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे नि जीवे प्राणे. खरं त्यांचं जगणं हे सगळ्या जगताला त्यांनाही जग जीव प्राण इतकं प्रिय अशा पद्धतीने त्यांची सगळ्यांशी वागण्याची पद्धत. आणि कालांतराने विश्वास ठेवा की जग ही त्याच्याबाबत तितक्याच तो जणू जीव प्राण असावा. अशा पद्धतीने जग ही अशा मार्दव असणाऱ्या व्यक्तीकडं पाहायला सुरुवात करत. काय सांगू ऐसे जिणे जे जगाचे नि जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी. आता ही आज हा जो गुण आहे म्हणजे वाईट कृत्याची शास्त्र विरोधी कृत्याची लाज आता पराजय राजा जैसा कदर थी जे लाजा. पराजय झाल्यानंतर लज्जेनी राजा जसा कष्टी होतो या प्रकारच्या कष्टाची राजालाच कल्पना यायची जो सगळीकडून मुजरे घेत होता. पण नको पुढच्या वेळेला री हा गुण नाही तर मी खरंच ते सगळं सांगत बसे. पुढच्या बुधवारी हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा. बोला पुंडलीक वरदे हारिक श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत. उद्या सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात गणेश परम येथे सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे.